भाग नऊ। परमेश्वरासाठी जगुला। आम्ही चांगले कामावर विश्वास ठेवज, परमेश्वराने विनंती कर्ज, मान हृदय बाळासारखे ह्याव दे, मा माने जीवनामा येशूने स्वीकार करा, तो खूप आनंद करहा, पवित्र आत्मा त्यात वस्ती करहा, पवित्र आत्मा त्याला ज्ञान आणि बुद्धी दिही, परमेश्वर त्यांनी बहासनिगत काळजी लिही, आम्ही दुःखात संकटात आजारात त्याच्यावर विश्वास ठेवून पाहिजे, परमेश्वर सतत आमनेबरोबर आहा, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नम्र करहात, तो आम्हाला त्याने सामर्थ्यामध्ये वाढवा, आमने वागणुकीवरून आम्हाला दाखवला आहा की आम्ही देवाना मुलं आहा, त्याने आपलं प्रेम क्रूसावर आम्हासाठी प्रगट करा, परमेश्वराने आज्ञात रहन फार चांगला आहा, ज्यावेळेस आम्ही देवाकडं क्षमा मागस तहा तो आमना हृदय शुद्ध करा, आम्हाला आमन्या नातेवाईकासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करूला पाहिजे, ज्यावेळेस आम्ही देवाला संपूर्ण जीवन समर्पित ह्याऊ तहा तो आपल्याला आनंद देईल, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल।